आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी वर्षात नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा। अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येबाबत पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सुनावणी होणार। आणि महिला क्रिकेटमध्ये T20 मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारताचं श्रीलंकेपुढं विजयासाठी 222 धावांचं आव्हान। 2025 या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून आता देश 2026 नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते। हा या कार्यक्रमाचा 129वा भाग होता। 225 या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लावणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। देशाच्या सुरक्षेपासून खेळांच्या मैदानांपर्यंत आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून जगभरातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला असं ते यावेळी म्हणाले। सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड करत नाही हे जगानं पाहिल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। क्रीडा क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष संस्मरणीय ठरल्याचं नमूद करून प्रधानमंत्र्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं जिंकलेली ICC चॅम्पियन करंडक स्पर्धा, महिला क्रिकेट संघाचं पहिलंवहिलं विश्वजेतेपद, दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं जिंकलेली पहिली T20 विश्वचषक स्पर्धा या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। प्रयागराज महाकुंभचं आयोजन आणि अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आल्याचं ते म्हणाले। देशातल्या युवा शक्तीमुळं जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे असं ते म्हणाले। विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे जगभरातले देश खूप प्रभावित झाले असल्याचं ते म्हणाले। अँटीबायोटिक औषधांच्या अविचारी वापरामुळं निर्माण झालेल्या धोक्याविषयी त्यांनी आजच्या मन की बातमध्ये सांगितलं। आपल्या पारंपरिक कला या समाजाच्या सक्षमीकरणासह लोकांच्या आर्थिक प्रगतीचं मोठं माध्यम बनल्याचं सांगून त्यांनी याबाबत देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली। 2025 हा मन की बातचा शेवटचा भाग असल्याचं नमूद करून 2026 हे वर्ष विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या।
जब ये सब बातें मेरे तक पहुंचती हैं तो विकसित भारत का संकल्प जरूर सिद्ध होगा, ये विश्वास दिनों दिन मजबूत होता जाता है। साल 2026 इस संकल्प सिद्धि की यात्रा में एक अहम पड़ाव साबित हो, आपका और आपके परिवार का जीवन खुशहाल हो।
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडीची घोषणा केली आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज संयुक्त वार्ताहर परिषदेत या आघाडीची घोषणा केली। या आघाडीअंतर्गत मुंबईतल्या 227 जागांपैकी 62 जागा वंचित बहुजन आघाडी लढवणार आहे। राज्यातल्या इतर 28 महापालिकांसाठीही आघाडीची चर्चा सुरू असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी ही माहिती दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीलाही सामावून घेण्याची आपल्या पक्षाची तयारी असल्याचं काकडे यांनी सांगितलं। विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवले आहेत। नव्या भारताच्या उभारणीसाठी कोणकोणती धोरणं आखण्यात आली याविषयी आपण जाणून घेऊयात।
भारताच्या विकासाच्या प्रवासात 2025 हे वर्ष अतिशय महत्वाचं ठरलं। रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमध्ये यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. यात काही टप्पे हे ऐतिहासिक आहेत. मिझोरम हे ईशान्य भागातलं राज्य प्रथमच भारताच्या रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं. मिझोरममध्ये बांधला गेलेला बैराबी सैरांग हा 51 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग 8,000 कोटी रुपये खर्चून बांधला गेलाय. यामुळे आता ऐझॉलसह अन्य भागात पिकणारा शेतमाल आणि अन्य सामग्रीची वाहतूक कमी खर्चात होणार आहे. याशिवाय उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे प्रकल्पांतर्गत जगातला सर्वात उंच पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे काश्मीर खोरं उर्वरित देशाशी जोडलं जाणार आहे. याशिवाय बिहारमध्ये पहिली वंदे भारत रेल्वे, दिल्ली मेरठ भागात जलद वाहतूक प्रणालीचं उद्घाटन असे काही महत्वाचे टप्पे यंदा गाठले. भारताचं मेट्रो जाळंही यंदा 248 किलोमीटरवरून 1,013 किलोमीटरपर्यंत वाढलंय. शहरी वाहतूक विस्ताराच्या गतीमुळे भारत आता जगातलं तिसरं सर्वात मोठं मेट्रो जाळं असलेला देश बनलाय. देशातल्या राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्याची लांबी मार्च 2019 1,32,499 किलोमीटर होती. ती यंदा 1,46,560 किलोमीटरपर्यंत वाढले. चौपदरी आणि त्यापेक्षा अधिक पदरी महामार्गांची लांबी 31,066 वरून 43,512 किलोमीटर इतकी झाली आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येबाबत पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येबाबत मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला आहे. महिला क्रिकेटमध्ये आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं सुरू असलेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतानं श्रीलंकेपुढं विजयासाठी 222 धावांचं आव्हान ठेवलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारतानं निर्धारित 20 षटकात अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 221 धावा केल्या. त्यात श्रुती मंधानाच्या तडाखेबंद 80 आणि शेफाली वर्माच्या 79 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी 162 धावांची भागीदारी केली. विजयवाडा इथं झालेल्या 87व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऋत्विक संजीव यस यानं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं. त्यानं अंतिम सामन्यात भारत राघव याचा 21-16, 22-20 अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीत ए हरिहरन आणि रुबन कुमार या जोडीनं मिथिलेश कृष्णन आणि प्रेजन यांचा 24-22, 21-17 असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या शिखा गौतम आणि अश्विनी भट के या जोडीनं प्रिया देवी कोंजेनम आणि श्रुती मिश्रा या जोडीचा पराभव करून पुन्हा एकदा जेतेपद आपल्या नावे केलं आहे. मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी के आणि राधिका शर्मा यांनी विजेतेपद पटकावलं. या जोडीनं अंतिम सामन्यात अशित सूर्या आणि अमृता पी या जोडीचा 21-9, 21-15 असा पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं. नौदल तळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी स्वदेशी बनावटीच्या कलवरी श्रेणीतली INS वाघशीर या पाणबुडीतून प्रवास केला. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्यासोबत होते. पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या 2ऱ्या राष्ट्रपती आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी वर्षात नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी देश सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीची घोषणा. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येबाबत पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सुनावणी होणार. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 मालिकेतल्या 4थ्या सामन्यात भारताचं श्रीलंकेपुढे विजयासाठी 222 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.